ओद्याय 12 ते वेळे हेरोद राजे मंडळी मान्या काही महा सोतावणी कोरा सुरुवात कोई एन युहाना बहा यकोब या ते तारवाय को खून कोयो एन ई यहुदी लोखाल गोम्या एहको एन तो पेत्राल बी दोरा हटी आगाडी एनो त्या बेखमीर बाखे सोना दिहाता एन हेरोदे तो पेत्राल दो इन तुरुंगामा कोंडी देनो एन त्या सांबाळ कोरा हटी त्याल होळा सिपाया ताबामा देनो एन सुटका सोन पारवाय तो पेत्राल लोखा आगाडी न्याय कोरा हटी बाळा काढवा ओढो त्या विचारातो या पोरमाने पेत्र तुरुंगमातो पेंत्या हटी मंडळी माने लोक खोरे मोने यो कोईन देवा लोक सारखी प्रार्थना कोयत पासे हेरो त्या लोखा आगाडी पेत्राल लई आतो तेज राती माय पेत्राल बेन हाकवे को बांधीन बेन सिपाया माझे वी सुवाडला तो एन रखवालदार बाळा आगाडी तुरुंगा रखवाळी कोयत ओला माय जियोक मालका दूत त्या पाहे उभरोयो एन त्या खोली माय उजवाडो चमकायो ते पेत्रा कुखिओ थापकारीन त्या जगाडी नाख्या महारूट तोवे त्या अथमाने बेडियो निंगी पोडियो पासे देव दूत त्या लाख्या तो कुंभार बांध एन चापले पोव एन पेत्र तेहकोय कोया आजू ते त्या लाख्या तू तो फाडके पांगीन मा पाहला नी ये तोवे तो त्या पाहला नी जाव लाग्यो एन देवा दूते को ई खोरा ओहे ई पेत्रा दिया नमा येना नाय पेन ई होपन है एहको ते विचार कोयो पासे त्या पोयला एन बिहरा राखवाला चौकी टाकीन त्या सैरामा जायना लोखंडी बाआ होदू येना तोवे ती बाआ त्या 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 हाटी उघडाया एन त्या बाआ निंगीन योक वाट दोईन चालता गोया तोवेच दूध त्या सोडीन गोयो तो पेत्र सुदेवा येनाख्या आम्ही मान खोराज होमज्या का मालके त्या दुताल दवाडीन मान हेरोदा थमाने एन यहुदी लोखा बादा खरा विचारामाने मान वाचाड्या एहको त्याल होमजाया तोवे तो योहान मारका यहो मोरिया ये गो गोयो ता खूप लोक टोळवायन त्या प्रार्थना कोयत तो पेत्र बाळा ठोकतो लाग्यो ती ओनायन रुदा नवा पोही बाळा पाहि ओनाये नी एन ते पेत्रा आवाज ओळख्यो पेन मोठे खुशमा ती बाळा नाय उघडता ती माझे दावंदी जाईन आखते लागी का पेत्र बाळा पूर उभो रही हो तोवे त्याहाय ते लाख्या तू बेकाय गोई ही पेन ती खात्री को आखती रोई का आया खू ती खोराज है तोवे त्याहाय आख्या तो त्या देवदूत है पेन पेत्र बाळा ठोकतोज रोयो त्याहाय बाळा उघडीन त्याल देखियो तोवे त्याहाल नुवाय लागी तोवे त्याहाय ठावकाज रोवा जोजे त्याहाठी ते आथे को त्याहाल इशारो देनो एन मान मालके तुरुंगामाने केहको काढ्यो ती त्याहाल बादा हरे रीती आखी देखाड्या आजू त्या आख्या ई याकोबाल एन भीरा बहाल बी आखा पासे तो ताने भीरे ठिकाने निंगी गोयो पासे दिही निंगता बराबर पेत्रा काय जाया या बदल सिपाया माय मोठी गरबड उडी गोई पासे हेरोदे पेत्रा तापास कोयो पेन तो सापडी नाय त्या हाटी ते राखनदार हा तापास कोयो एन त्याहाल माय टाकवा एहको हुकुम देनो पासे तो यहुद्या माने कैसरिया माय येन रोयो हेरोद सोर मान्या एन सिदोन मान्या लोखाव खूप रोगवा लातो त्या हाटी त्या योके विचारे को त्या पायना एन राजा रोंग महिला अधिकारी ब्लास्त या रे दोस्ती कोईन आमे राजा अरे होमजूत कोवा ओहडी त्याल रावणी कोई कहा का त्या राजा देशासने त्या देशाल ओन दोन मिळे तोवे वायदा धी हेरोद राज पेहराव पोवीन राजगादीव बोहीन लोखा आघाडी भाषण को तो लागियो तोवे लोखाय बोंबली नाख्या ओ देवा आवाज हे महानाय एन ते देवाल मान पान देनो नाय त्या हाटी ताबडतोड मालका दुते त्याल शिक्षा देनी एन तो किडा पोळीन मोय गोयो पेन वचेन वाचता एन फैलाता गोया बारनबा एन शोल या त्या सेवा पुरी कोईन त्या योहान मारकाल आरे लेन यरुशलमा माने पासा फिरी येना